एक राजपुत्र होता. एक राजपुत्र होता आटपाट नगरी. शेजारच्या गावच्या पाटलाशी त्याची मैत्री भारी. पाटलाला पहिली मुलगीच झाली. राजपुत्राला ही वार्ता लगोलगच कळली. तिच्या षष्ठी पूजनासाठी राजपुत्र निघाला तर वाटेत एक स्त्री भेटली त्याला. राजपुत्र विचारी, रात्र पडायला आली, बाई तू एकटीच कुठं निघाली? बाई म्हणे, मी सटवी आहे. पाटलाच्या मुलीचं दैव तिच्या कपाळी लिहायला जाते आहे. राजपुत्र म्हणे, वा फारच छान, भेटलीच आहेस तर माझ्या कपाळी काय लिहिलं होतंस ते तरी सांग. सटवी म्हणे, नाही बाबा, आत्ता नाही वेळ, जाताना सांगीन काय लिहून ठेवला होता खेळ. राजपुत्र हट्टच धरून बसला, काही केल्या ऐकेना. सटवाईनं खूप समजावलं तरी तिला जाऊ देईना. सटवाईचा नाईलाज झाला. म्हणाली, तू आत्ता मर किंवा 100 वर्षांनी, तुझं डोकं उखळात घालून कांडील एक परकी राणी. राजपुत्र बोले, थांब, तुझं म्हणणं मी खोटंच ठरवतो. परकी राणी कशाला, मीच माझे शिर उडवतो. तलवार उपसून राजपुत्रानं सरकन शिर तोडलं इतक्या वेगात की ते 4 कोस लांब जाऊन पडलं. दुसऱ्या दिवशी एका दुसऱ्या नगरीचा राजा त्याच रानात शिकारीला आला. राजपुत्राचं देखणं शिर पडलं त्याच्या नजरेला. इतकं सुंदर शिर पाहून राजाने ते हलकेच उचललं, घरी येऊन एका कपाटात बंद करून ठेवलं. रोज एकदा कपाट उघडून राजा ते शिर पाही, जाताना आठवणीनं कपाट कुलूप बंद करून जाई. राणीला उमगली गोष्ट तेव्हा संशय भरला डोक्यात. गुप्तपणे महाराज काय पाहतात त्या कपाटात? मग एका तिन्ही सांजेला तिनं चावी मिळवून कपाट उघडलं. मंद प्रकाशात कोवळ्या राजपुत्राचं शिर तिच्या नजरेला पडलं. राजपुत्र गोरा, लांब केस, मिसरूडही नव्हती फुटली. राणी मनात म्हणे, ही स्त्री महाराजांना कुठं भेटली? ही महाराजांची लाडकी मेली बिली असेल, आठवण म्हणून तिचं शिर यांनी जतन केलं असेल. मत्सरानं संतापून जाऊन तिनं ते शिर बाहेर खेचलं. सावधपणे अंधारात उखळात घालून कूट कूट कुटलं. नियतीच्या बोटातून जेव्हा कपाळी काही उतरतं, कितीही पुसायचं म्हटलं तरी जे लिहिलं असेल तसंच घडतं.
शीता सांगती वनवास, शीता सांगती वनवास, राम ऐकून घेईना भरल्या सभेच्या पाणी डोळ्यात येईना. सीताबाई वनवाशी रथ येशिला थटला, सीताबाईला घालवाया राम सभेचा उठला. सीतामाई वनवाशी दगडाची केली उशी, येवढ्या वनामंदी झोपतीला आली कशी, येवढ्या वनामंदी काय दिसत लाल लाल. सीतामाई बाळातीन लुगड्याच दिल पाल. सीतामाई बाळा तीन तीन तणांची केली शेज सीतामाई बोल बोल लवांकुश बाळा सीतामाई बोल बोल लवांकुश बाळा नीज सीतामाई बाळा तीन झाली गोसाव्याच्या मठी चीच चाग पाला वाटी लवांकुशा देती घुटी येवढा वनवास सीता सारिक्या नारीला बारा दिसाची बाळा तीन दोन बाळुती नदीला राम ग म्हणू राम राम ग
दिलायाचा।